नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 21 ऑगस्ट सोमवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. जळगाव जिल्ह्यातील मनारखेडा येथील तलावात बुडल्याने अंकुश शिवाजी सुरळकर या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी 19 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. हा तरुण जळगावात नोकरीच्या शोधात आला होता. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार असा दोन गट विभागले गेले आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॅमेज कंट्रोलसाठी जळगाव जिल्ह्यात सभा घेण्याचे नियोजन केले आहे. खून खुनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, जबरी चोरी व लुटमार यासह वेगवेगळ्या प्रकल्पाच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने कारागृहात देखील आरोपींची संख्या वाढू लागली आहे. ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट तुम्ही लहानपणापासूनच ऐकत आहात. त्यात वेगाने धावणारा ससा हा हरतो असाच प्रकार रशियाच्या चंद्रयान मोहिमेबाबत घडला आहे. भारताचे चंद्रयान 3 चंद्राकडे झेपावल्यानंतर रशियाने त्याचे लुना 25 हे चंद्रयान अतिशय शक्तिशाली रॉकेटच्या माध्यमातून रवाना केले. भारताच्या चंद्रयानाच्या 3 दिवस आधीच ते चंद्रावर उतरणार होते, मात्र त्यापूर्वीच ते चंद्रावर कोसळले आणि रशियाची मोहीम अपयशी ठरली. पत्नीस माहेरी जाण्यास आई वडिलांनीच प्रवृत्त केले या संशयातून मुलानेच आपल्या आई वडिलांचे घर जाळून टाकल्याची घटना तालुक्यातील निमखेडे खुर्द येथे शनिवारी सायंकाळी घडली. सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तो वेगळ्याच लुक मध्ये पाहायला मिळत आहे. रविवारी 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील एका पार्टीत बॉलिवूडचा भाईजान त्याच्या नव्या बाल्ड लुक मध्ये दिसला. पण त्याला पाहून त्याचे चाहते आणि नेटकरी सगळेच आश्चर्यचकित झाले आहे. इतकेच नाही तर त्याचा हा लुक पाहिल्यानंतर काहींनी त्याची खिल्लीही उडवली आहे. सलमान खान तेरे नाम 2 ची तयारी करत असल्याच्या चर्चांना यानंतर उधाण आले आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. आपल्या चुका सुधरवण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.